आज आपण सर्वजण मिळून ओंकाराचं ध्यान करणार आहोत. ओंकार साधना ही देखील आपल्या पारमार्थिक इतिहासातली अतिशय प्राचीन साधना आहे. ही साधना करत असताना नामसाधना आणि नामाबरोबरच ध्यानामध्येही रमणं असं या साधनेचं स्वरूप आहे. ही साधना देखील मागच्या साधनेसारखी आधीच रेकॉर्ड केलेली आहे. तुमच्या सर्वांबरोबर मीही ती करेन, त्यामुळं आपण रेकॉर्डेड साधना ऐकणार आहोत आणि त्याबरोबरच करणार आहोत. ओंकाराचा जप करणं, ओमचा जप करणं हे आपण वैखरीनी करू शकता. आणि पाठोपाठ आपण क्षण, दोन क्षण, चार क्षण जो वेळ मध्ये मिळेल तेव्हा चिदाकाशामध्ये परमात्म स्वरूपाशी, ईश्वराशी तदाकारता झालेली आहे अशा भावाने थांबूनही राहू शकता. एवढंच नव्हे तर तसंच करायचं आहे. पण कोणाला जर मनातल्या मनात ओंकार म्हणायचा असेल तरी देखील चालेल. आपण साधना सुरू करू. हरी 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 हरी. आज आपण नामस्मरणाची साधना करणार आहोत. ही नामस्मरणाची साधना एकाक्षर ब्रह्म अशा ओंकाराचं नाम घेऊन आपण करणार आहोत. ओंकाराची साधना ही प्राचीन साधना आहे आणि ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे असं भगवद्गीतेनेही म्हटलेलं आहे. राम, कृष्ण, शिव, हरी, दत्त या नामाच्या पूर्वीपासून ओंकार हे नाम अस्तित्वात आहे. हे नाम घेत असताना आपण परमात्म स्वरूप आहोत, ब्रह्मभावनेने युक्त आहोत अशी धारणा करत हे नाम घ्यायचं आहे. पतंजलींनी ईश्वर हा क्लेश, कर्म, विपाक, आशय यापासून अलिप्त असतो असं म्हटलेलं आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे पाच क्लेश सांगितलेले आहेत. हे पाच अस्तित्वात असणं हे क्लेशकारक आहे. ईश्वर या क्लेशापासून मुक्त असतो. तसंच कर्माचं देखील चांगलं कर्म, वाईट कर्म आणि मिश्र कर्म अशा प्रकारे कर्माचेही तीन प्रकार सांगितलेले आहेत. ईश्वर या कर्मापासून देखील अलिप्त असतो. विपाकामध्ये जाती म्हणजे कोणत्या ज्ञातीमध्ये अथवा जातीमध्ये जन्म घ्यावा, तसंच आयुष्य किती असावं आणि त्या आयुष्यात त्याला भोग कोणते मिळावेत याला विपाक असं म्हणतात. आणि हेही म्हणजे ज्ञाती किंवा जाती, आयुष्य, मर्यादा आणि भोग मिळणं हेही मनुष्य मात्राच्या संपूर्ण हातात नाही. ईश्वर या विपाकापासून देखील मुक्त असतो. आपल्या चित्तातल्या ज्या प्रसुप्त वासना आहेत त्या वासना विपाकाला कारण होतात, त्यामुळे जात, आयुष्य, भोग इत्यादी ठरतात. आपल्या चित्तामध्ये असणाऱ्या या प्रसुप्त वासनांचा जो साठा आहे त्या साठ्याला आशय असं म्हटलेलं आहे. ईश्वर या आशयापासून देखील अलिप्त असतो. ईश्वर हा निरतिशय सार्वज्ञ बीज आहे. आशय म्हणजे साठा. या साठ्यापेक्षा अधिक साठा ज्याच्याकडे आहे त्या साठ्याला सुरुवातीच्या साठ्याच्या तुलनेनी सातिशय असं म्हटलेलं आहे. निरतिशय म्हणजे कोणतीच मर्यादा नसलेला. ईश्वराच्या ठिकाणी जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला कोणतीच मर्यादा नाही. त्याचा ज्ञानाचा साठा हा निरतिशय आहे. तो सर्व काही जाणणारा आहे. तो सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, सर्व विश्वाचा निर्माता आणि विश्वचालक असा आहे. अव्यक्त दशेमध्ये परमात्म्याची ही सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, विश्वनिर्माता, विश्वचालक ही स्थिती बीजावस्थेमध्ये असते. हे बीज हीच शक्ती आहे. असं असल्यामुळं ईश्वराला सार्वज्ञ बीज असं म्हटलेलं आहे. उत्पत्तीनंतर ईश्वर निरतिशय सर्वज्ञ म्हणून ओळखला जातो. उत्पत्तीपूर्वी म्हणजे जगताच्या उत्पत्तीपूर्वी ईश्वराचं सर्वज्ञत्व हे बीज रूपामध्ये आहे. हे बीज निरतिशय आहे म्हणजे अनंत आहे. ईश्वराचं ज्ञान हे बुद्धीवर अवलंबून नाही, तो स्वतः ज्ञान स्वरूप आहे. तसंच ईश्वराला देश, काल आणि वस्तू यांची मर्यादा नाही. तसं पाहायचं झालं तर देश, काल, वस्तू या मुळातच नाहीत. देश, काल, वस्तू चित्ताच्या विशिष्ट संवेदना मानलेल्या आहेत. सृष्टीमुळे चित्तामध्ये त्या उत्पन्न होतात. जर चित्त संवेदन शून्य झालं, चित्तामधून जर संवेदना नाहीशा झाल्या, तर देश, काल, वस्तू या गोष्टींना अस्तित्वच राहत नाही. ईश्वर हा देश, काल, वस्तूच्या मर्यादेच्या पलीकडचा आहे. त्याला ओळखण्याची सर्वात जवळची खूण म्हणजे प्रणव किंवा ओंकार. वाच्य आणि वाचक म्हणजे मूळ वस्तू आणि त्या वस्तूला दिलेलं नाव हे संबंध मनुष्यकृत आहेत, मनुष्यांनी निर्माण केलेले आहेत. ईश्वर आणि ईश्वराला ओळखण्याचं त्याचं नाव म्हणजे ओंकार हा वाच्य वाचक संबंध हा संकेतांनी झाला. तो मनुष्यांनी निर्माण केला आणि तो नित्य आहे. जोपर्यंत मूळ वस्तू नित्य स्वरूपात आहे तोपर्यंत नाम देखील नित्य स्वरूपामध्ये आहे. ओंकाराच्या नामानी ईश्वर प्रतीत होतो. तद जपस तदर्थ भावनम असं म्हटलेलं आहे. वाचक प्रणवाच्या जपाबरोबर त्याचा अर्थ म्हणजे वाच्य ईश्वराची भावना ही करत राहावी. वाचक प्रणव आहे आणि जो वाच्य आहे ईश्वर त्याची भावना नाम जपणाऱ्यांनी करत राहावी. याला तदर्थ भावना असं म्हणतात. त्यामुळे ईश्वराप्रमाणेच नाम घेणारा मीही क्लेश कर्म विपाक आशय यापासून अलिप्त किंवा अस्पृष्ट आहे. ईश्वराप्रमाणेच मीही कालानी अनवच्छिन्न आहे. ईश्वराच्या बीज रूपामध्ये म्हणजे सर्वज्ञतेमध्ये मी लीन झालेला आहे अशी भावना नाम घेताना करायची आहे. आपण आता हे नाम घेणार आहोत. तुम्ही मी घेतलेलं नाम ओंकार नाम ऐका आणि माझ्या पाठोपाठ तुम्ही वैखरीनी अथवा मनातल्या मनात ओंकार म्हणा. वैखरीनी जर म्हटला तर अतिशय परिणामकारक होतो. त्याचा उच्चार ओम असा आहे पण त्याच्यामध्ये असणारे मूळ शब्द ओम असे आहेत आणि अर्ध मात्रा आणि अनुस्वार याचा एकत्रित उच्चार असा होतो. आपण शक्यतोवर वैखरीनी ओंकाराचा उच्चार करणार आहोत. ज्यांना आनंददायी वाटेल आरामदायी वाटेल अशांनी मनातही उच्चार करायला हरकत नाही. मी सांगतो आणि माझ्या पाठोपाठ आपण हा ओंकाराचा उच्चार करूया. हा ओंकाराचा उच्चार करत असताना सुरुवातीला आपण ईश्वराची भावना करायची आहे. ईश्वर स्वरूप अशा जीवाची म्हणजे आपलीही भावना करायची आहे. ईश्वर हा क्लेश कर्म विपाक आणि आशय यापासून मुक्त आहे. त्याला यांचा स्पर्शही नाही. तसाच मलाही नामधारकालाही क्लेश कर्म विपाक आणि आशय यांचा स्पर्श नाही. याच्यावर थोडस चिंतन करू. ईश्वर जसा कालानी अनवच्छिन्न आहे बांधला जात नाही त्याप्रमाणे मीही जीवात्माही कालानी अनवच्छिन्न आहे बांधला जात नाही. मृत्यू देहाला आहे. मी अज अव्यय स्वरूप आहे. उत्पत्तीनंतर ईश्वर निरतिशय सर्वज्ञ आहे, पण उत्पत्तीपूर्वी त्याचं सर्वज्ञ रूप हे बीज रूपात शिल्लकच असत. तसं नाम घेत असताना देह, मन, बुद्धी, अंतःकरण, चित्तवृत्ती यांची कार्य पूर्णपणाने थांबवत असताना माझं जे ज्ञान आहे, सर्वज्ञत्व आहे, ते बीज रूपात ईश्वराशी एकरूपतेने शिल्लकच राहतं. आता आपण नाम घेऊ. मी घेईन आणि माझ्या पाठोपाठ आपण नाम घ्याल. आपण क्लेश, कर्म, विपाक, आशय यापासून मुक्त आहोत. आपण काळाने बांधलेले नाही आणि ईश्वराच्या बीज रूपामध्ये आपलंही सर्वज्ञत्व लीन झालेलं आहे अशी भावना करत आपल्याला नाम घ्यायचं आहे. आपलं लक्ष चिदाकाशामध्ये, त्या ठिकाणी आपण ईश्वराची भावना करायची आहे आणि आपलीही ईश्वराप्रमाणेच आपण आहोत अशी भावना करत जप करायचा आहे. तद जपस तदर्थ भावनम. चिदाकाशात लक्ष ठेवून नाम घ्यायचं आहे. मी नाम घेत असताना माझं नाम आपल्या कानातून शब्द रूपानी प्रवेश करत अर्थ रूपानी चिदाकाशामध्ये, तुमच्या चिदाकाशामध्ये परमात्म्याशी एकरूप करत शिरत आहे अशी भावना करायची आहे. आणि तुम्ही नाम घेत असताना तुमच्या चिदाकाशामध्ये लक्ष ठेवून तद जपस तदर्थ भावनम, आपण ईश्वर स्वरूपच आहोत अशी भावना करत नाम घ्यायचं आहे. Oh. नाम घेऊन झाल्यानंतर चिदाकाशामध्ये परमात्म्याशी एकरूपता अनुभवणारं काही क्षणांचं ध्यान करायचं आहे. ओंकाराचा उच्चार झाल्यावर चिदाकाशात ध्यान करायचं आहे. ईश्वराप्रमाणेच मीही क्लेश कर्म विपाक आशय यापासून मुक्त आहे, यांचा मला स्पर्शही नाही. ईश्वराप्रमाणेच मी कालानी अनवच्छिन्न आहे. ईश्वराच्या बीज रूपामध्ये सर्वज्ञत्वामध्ये मीही लीन झालेला आहे अशा भावनेनी ईश्वराशी एकरूपता साधायची आहे. चिदाकाशामध्ये ईश्वराच्या नामजपाबरोबर म्हणजे वाचक प्रणवाच्या जपाबरोबर त्या जपाचा जो अर्थ आहे म्हणजे वाच्य आहे त्या ईश्वराची ही भावना करावी, त्याला तदर्थ भावना असं म्हणतात. ईश्वराप्रमाणेच मीही क्लेश कर्म विपाक आशय यांनी अस्पृष्ट आहे, अलिप्त आहे. ईश्वराप्रमाणेच मीही कालानी अनवच्छिन्न आहे, कालापासून मुक्त आहे. ईश्वराच्या बीज रूपात म्हणजे सर्वज्ञत्व यामध्ये मी लीन होतो. मी ईश्वर स्वरूप ब्रह्म स्वरूप आहे, मीच ब्रह्म आहे.
आता फक्त मी एकटा नाम घेईन, आपण सर्वजण जे वैखरींनी घेत असतील तेही आता माझ्या पाठोपाठ नाम घेणार नाहीत. माझं नाम चालू असताना तुम्ही चिदाकाशामध्ये म्हणजे ब्रह्म कमल दल चक्रामध्ये ब्रह्म भावनेनी ईश्वर भावनेनी ते ऐकाल. माझं नाम घेऊन झाल्यानंतर निर्विचार तिथं परब्रह्म सत्तेशी एकरूपता साधून थांबाल. परत मी नाम घेत असताना चिदाकाशामध्ये म्हणजे ब्रह्म कमल दलाच्या ठिकाणी स्थित राहून ब्रह्म भावनेनी तुम्ही ते नाम केवळ ऐकाल आणि नंतर ते मनानीही माझ्या पाठोपाठ न म्हणता वैखरीनी तर नाहीच नाही तुम्ही परमात्म भावनेमध्ये रमून राहाल, परमात्म धारणा राखून ठेवाल. आता मी एकदा ओंकार म्हणेन, नंतर आपण सर्वजण 5 मिनिटापर्यंत ध्यानामध्ये जाऊया. ब्रह्म कमल दलाचा वर दहा अंगुळ अशरीरी देहरहित सत्तेमध्ये आपण परमात्म्याशी एक रूप आहोत. तिथं देहाचंही भान नाही. हे केवळ शुद्ध अस्तित्व, देहरहित शुद्ध अस्तित्व, अस्तित्व ब्रह्म. अस्तित्व ब्रह्म आहे हे अस्तित्वाला समजलं त्यामुळे तेच चैतन्य ब्रह्म आहे. तिथं निरतिशय आनंद सुख प्रेम आणि पराशांतीची स्थिती आहे. या अद्भुत ब्रह्मस्थितीतून आपण दहा अंघोळ खाली येऊ. ब्रह्म कमल दलामध्ये चिदाकाशात तिथंही ब्रह्मसत्ताच आहे. आणि त्याच्याही खाली देह ब्रह्म अंतकरण ब्रह्म चित्त ब्रह्मस्वरूप मन ब्रह्मस्वरूप बुद्धीमध्ये ब्रह्माचाच प्रकाश आहे. देहाच्या भानाबरोबर परिसराचं भान येईल. हा बोध असाच अंतःकरणात सांभाळून ठेवत आता आपल्याला सावध व्हायचं आहे. आपले तळहात एकमेकांवर किंचित घासत त्याचा डोळ्याला गालाला स्पर्श करत ब्रह्म भावना कायम ठेवून आपण डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडल्यावर जे जे दृश्य दिसेल ते ब्रह्मस्वरूप दिसावं, कारण आत ब्रह्माचा बोध आहे. अबोधामध्ये जगत हे ब्रह्मापेक्षा निराळं भासतं. बोधामध्ये जगत हे ब्रह्मस्वरूप, देह ब्रह्मस्वरूप, देहातीत ब्रह्मस्थिती अशा प्रकारे अनुभवता येते आणि ती व्यवहारामध्ये देखील टिकून ठेवता येते. हरी ओम तत्सत. हरी 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 हरी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
हरि 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 हरि. या साधना घेण्याचा माझा उद्देश एकांतामध्ये आपण रमून राहावं, बोधामध्ये रमून राहावं हा आहे. एकांते वीण प्राणी असी बुद्धी कैची असं समर्थ म्हणतात. साधकाला एकांतामध्ये ब्रह्मबुद्धी लाभावी. एकांतामध्ये काय करावं अशी अडचण निर्माण होऊ नये म्हणून ही साधना मी तुमच्याकडून करून घेतो आहे. आणि या अनुषंगिक साधना YouTube मुळे आपल्याजवळ कायम राहतील असं असल्यामुळं दिवसातून आपल्याला शक्य असेल अशा एखाद्या अथवा निरनिराळ्या वेळेमध्ये आपली मुख्य गुरुपदिष्ट साधना झाल्यानंतर ही साधना आपल्याला करायची आहे. या साधनेनी आपण परमात्म्याशी एकरूपता साधू, परमात्मा स्वरूप अशा सद्गुरूंशीही एकरूपता साधू. त्यामुळं आपल्याला आपण एकटे नाही, आपण सद्गुरूंबरोबर आहोत असाही भाव राहील. हरिओम तत्सत. हरी हरी हरी. राम.